श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। चौथ्या अध्यायावर आपले निरूपण सुरू आहे। 29 श्लोक झालेले आहेत। 5 प्रकारचे यज्ञ, ज्यात द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, वाघयज्ञ आणि ज्ञान यज्ञ याची चर्चा आली होती। आणि तीक्ष्ण आचरण करणारे यतीच या यज्ञांचे अधिकारी होतात असं माऊलींनी मागच्या निरूपणात सांगितलं। पुढे अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करणारे, प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करणारे म्हणजे कुंभक, रेचक आणि पूरक या 3 नावांचे प्राणायाम करणारे योगी, प्राणायामी योगी असे सुद्धा अशा प्रकारचे यज्ञ करतात। यापुढील निरूपण आज पाहूया। 4 अध्यायाच्या 30 श्लोकापासून पुढचे निरूपण आपण आज घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अपरे नियता हारा प्राणान प्राणेषु जुहती सर्वपेते यज्ञ विदो यज्ञ क्षपीत कल्मषा। कोणी मितहारी झालेले प्राणांचे वायूच्या ठिकाणी हवन करतात म्हणजे प्राण आणि अपान या सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात। हे सर्वच यज्ञ वेत्ते म्हणजे याज्ञिक या निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झाली त्यांना असे जाणावे। एक वज्र योग कर्मी सर्वाहार संयमी प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती। ऐसे मोक्ष काम सकण समस्त हे यजनशील जिही यज्ञी द्वारा मनोमळ क्षाळण केले। जया विद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नियाणी होता उरे चिना। जेथ यजितयाचा कामपुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात। विचार जेथ नरिगे हेतु जेथ ननिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना। किती एक योगी वज्रासनाच्या मूळ बंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात म्हणजे प्राणांनीच प्राणाचा लय करतात। याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात। त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात। त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे मूळ स्वरूप ते सहजच बाकी शिल्लक राहते। ज्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेदच उरत नाही, जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात आणि यज्ञक्रिया संपते व जेथून क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात, जेथे विचाराचा सुद्धा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही आणि जे द्वैत दोषाच्या संपर्काने अजिबात लिप्त होत नाही असे ते योगी असतात। यज्ञशिष्टामृत भ्रुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकस्त यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमा। या यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फळ म्हणजे ब्रह्म ते भोगणारे शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात। हे कुरुश्रेष्ठा, या 12 प्रकारच्या यज्ञांपैकी एक देखील यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही। म्हणजे ऐहिकही सुख त्यास प्राप्त होत नाही मग परलोक कुठून मिळणार, परलोकाची तर गोष्टच जाऊ दे. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहं मंत्रे. ऐसे शेषामृते घाले की अमर्त्य भावाले मनोनी ब्रह्मते जहाले अनायासे. एरा विरक्ती माळ न घालीची जया संयमानीची सेवा न घडेची जे योगु यागु न करीतीची जन्मले सांते. जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काई मनोनी सांगो का वाई पंडू कुमरा. असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म तो ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतो. याप्रमाणे यज्ञातील शेष रूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयम रूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचे ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस, म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू. किती सुंदर बोवी, जया ऐहिक धड नाही. धड धड शब्द वापरला माऊलींनी. जया ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे जे इथेच तर धड वागत नाही मग परलोकात ते काय करणार हे कुणास ठाऊक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विधितान सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदातून विस्तार झाला आहे. हे सर्व यज्ञ कर्मापासून होणारे आहेत असे जाण, आणि असे जाणल्याने फक्त असे जाणल्यानेच तू मुक्त होशील, नाहीतर कर्म तुला बांधू शकतात. ऐसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुणी वेदेची चांग म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे ए तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेलना. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत, परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे. तात्पर्य असे समज की हे मागी सांगितलेले सर्व प्रकारचे यज्ञ, सर्व हे यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले की मग आपोआपच कर्मबंधांची बाधा होणार नाही. मंडळी, हे जे 12 निर्णया प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, आता गीतेमध्ये हे एकाच ठिकाणी आलेले आहेत, परंतु हे निरनिराळ्या वेदांमध्ये आणि प्रत्येक वेदाच्या उपनिषदांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आलेले आहेत. ते सर्व एकत्र करून इथे सांगण्यात आलेले आहे. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे शत्रुतापणा, द्रव्य साधनाने साध्य होणारा यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ हा कधीही श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. आधी 32व्या श्लोकात सांगितलं आहे की अनेक प्रकारचे यज्ञ, 12 प्रकारचे जे यज्ञ आहे ते सर्वच्या सर्व कर्मांपासून उत्पन्न झाले, पण या सर्वांमध्ये आता या 33व्या श्लोकात सांगत आहे की ज्ञान यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे, कारण या ज्ञान यज्ञामध्ये जे कर्म असतात ज्या कर्मापासून हे उत्पन्न होतं त्या कर्माचे पर्यवसान ज्ञानामध्ये होते, म्हणजे ते कर्म शेवटी ज्ञानामध्येच लय पावतात. अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जयान वाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादुयागुकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पावती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्म सुख निदान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले जया माजी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगु फिटे विवेकाचाही सोसु तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. अर्जुना, वेद ज्यांचे मूळ आहे म्हणजे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे आणि ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फळ प्राप्त होते ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी या द्रव्य यज्ञाची सर या ज्ञानयज्ञासमोर काही चालत नाही, म्हणजे ज्ञानयज्ञाची सर या कोणत्याही द्रव्य यज्ञाला येऊ शकत नाही. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करायचा असेल तर योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन म्हणजे ज्ञानरूपी काजळ बुद्धिरूपी डोळ्यामध्ये घालण्याला कधीही विसंबत नाही, जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, जे आत्मसुखाचे भुकेले आहेत त्यांच्या साधनांची ही तृप्ती आहे. ज्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगूळ होते, तर्काची दृष्टी संपते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो आणि ज्यामध्ये ज्ञेय म्हणजे जाणण्याची जी वस्तू आहे ज्ञेय ते प्रत्यक्ष सापडते, ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकांचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. पाहता एवढी सखोल ही वाणी आहे. ही वाणी अनुभवणे, या वाणीचं चिंतन होणे, या वाणीमध्ये एकाएका शब्दाच्या पाठीमागे लपलेला अर्थ समजणे किती गहन आणि किती खोल ज्ञान आहे. ज्ञानदेवांची ही वाणी समजण्यासाठी किती उच्च पातळीची प्रज्ञा आणि उच्च पातळीचा विवेक आपल्या ठिकाणी असायला लागते. आता अत्यंत महत्त्वाचा श्लोक पुढे येणार आहे की हे होणार कसं. आता हे ज्ञानयज्ञ ज्ञानयज्ञ, तर हे ज्ञान प्राप्त कसं होणार, त्या ज्ञानप्राप्तीचा उपाय गीता माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली ही दोघेही आता पुढल्या श्लोकापासून आपल्याला सांगणार आहे.
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिना.
आचार्यांकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे, अशा रीतीने ते ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञान संपन्न व अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. म्हणजे ज्ञान प्राप्तीचे एकमेव साधन आचार्य म्हणजे सद्गुरु. सद्गुरु हाच त्या ज्ञानप्राप्तीचा एकमेव मार्ग आहे आणि त्यांच्याकडे जाऊन प्रणिपात करून सेवा करून आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांना प्रश्न करून मग तू ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञान संपन्न झाला म्हणजे मग ते 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 गुरु प्रसन्न झाले म्हणजे मग ते तुला ज्ञानाचा अनुभव करतील.
ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संतान या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दार म्हणटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये.
अगदी अमृतासारख्या या ओव्या आहेत ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगणाऱ्या. अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे तुझ्या मनात असेल तर या संतांस सर्वस्वे करून तू भजावेस, म्हणजे गुरूंची सेवा करावी, सद्गुरु सेवा करावी. कारण हे सद्गुरु ज्ञानाचे घर आहे, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरट आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. जी ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. एवढ्याकरिता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची सेवा करावी. अभिमान सोडून कशी सेवा, दास्यत्व करणे सोपं काम आहे का? आणि तेही आपण दास आहो हेही लक्षात न ठेवता. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. काय भाषा आहे बघा, दास्य करण्या मी दास आहे हाही अभिमान सोडून द्यावा असं माऊली म्हणत आहे. मग आपले जे इच्छित असेल, जे वांछित असेल आपल्याला, ते त्यास विचारले, मी त्यांना प्रश्न केला तर मग ते सांगतात, ते ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशाने अंतकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे कधी वळणार नाही. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. अंतकरणामध्ये उठणारे संकल्प विकल्प त्या गुरुच्या एका शब्दाने पूर्णपणे विरून जातात.
यज्ञात्वान पुनर्मोह मेवम यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी.
सर्व पापी माणसांमध्ये अत्यंत पाप करणारा हे पांडवा, हे ज्ञान झाल्यावर तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. म्हणजे हे ज्ञान परमनंट तुझ्या डोक्यात राहील, तुझ्या आत्म्यात राहील, तुझ्या हृदयात राहील आणि आत्मस्वरूप जो मी त्या माझ्या ठाई सर्व भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू पाहशील. असा अभेद्य भाव तुझ्या अंतकरणात निर्माण होईल.
जयाचे निवाक्य उजिवडे जाहले चित्त निघडे ब्रह्माचे निपाडे निशंकु होय. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारु जाईल जय गुरु कृपा होईल पार्थागा.
सुंदर निरूपण पहा. असं गुरुचं वाक्य आपल्या कानावर पडलं तर त्यांनी काय होते, तर त्या गुरुच्या उपदेशरूप उजेळाने निघडे झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. जयाचेनी वाक्य उजीवडे जाहले चित्त निघडे आणि ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. संशय अजिबात उरत नाही आणि त्यावेळी आपल्यासहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील. निरंतर शब्द महत्वाचा. माझ्या स्वरूपात तुला दिसू शकतात पण ते परमनंट नसेल, पण जर गुरु सोबत असेल, गुरुचा उपदेश जर झाला असेल तर मग ते कायमस्वरूपी निरंतर तुला तेच दिसेल. काय दिसेल? आपल्यासहित सर्व भूते हे सर्व ते ईश्वरच आहे. अरे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्या त्यावेळी मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. जेव्हा जेव्हा कधीही थोडा जरी मोह निर्माण झाला तर तो तिथल्या तिथे ठेचल्या जाईल आणि तो ताबडतोब नाहीसा होईल.
अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमाः सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं सतरिष्यसि.
सर्व पापी माणसांमध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातके तरून जासील. पहिले माऊलींनी काय सांगितलं? ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगितला. उपाय काय? गुरुची आज्ञा, गुरुची सेवा, गुरुच्या प्रती समर्पण. आणि मग ते टिकायला पाहिजे त्यासाठी काय सांगितलं? गुरूंच्या चरणी अनन्य भाव. आणि आता पुढे सांगतात की त्यासाठी तू नेहमी निर्मळच असला पाहिजे असं नाही. तू पापी जरी असशील आणि तुला एकदम गुरुची शिक्षा मिळाली असेल, उपदेश मिळाला असेल, तरी तू ज्ञानरूपी नौकेने ते हे संसार तरून जाण्यास समर्थ होशील.
जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन यससी तरी ज्ञान शक्तीचे निपाडे जे आघवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये देखे विश्व भ्रमायसा जो अमूर्ताचा कळवसा तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना तया कायसे हे मनोमळ हे बोलतांची अति किडाळ नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी.
एकाहून एक सुंदर ओव्या अवतरित होतात बरं. काय सांगतात? जर तू पापी असशील तर मग काय मार्ग? तू पापाचे आगर, आगर म्हणजे वावर, शेत. तू पापाचा शेत जरी असशील, भ्रांतीचा सागर जरी असशील, किंवा व्यामोहाचा डोंगर जरी असशील, व्यामोह म्हणजे मनाचा गोंधळ, याचा डोंगर जरी असशील, तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा अर्जुना हे सगळे किरकोळ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. कसे सामर्थ्य आहे? निर्दोष सामर्थ्य. तरी ज्ञानशक्तीची निपाडे हे आगवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी आहे. पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो सर्व जगाचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही, म्हणजे विश्वाचा निराश करणे ह्याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही, त्या ज्ञानाला हे मनातले मळ, मनोमळू, ही मनातील मळ म्हणजे काय आहे? पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पाहता याच्यासारखे, म्हणजे ज्ञानासारखे समर्थ जगात दुसरे काहीही नाही. म्हणून जगातील ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी म्हणतात. कारण ज्ञानासारखे समर्थ, ज्ञानासारखे पवित्र जगात इतर काहीच नाही. तया काय असे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ढुसाळू दुजे जगी. इतकं पवित्र दुसरं काही नाहीच आहे. आपण 36 पर्यंत श्लोक घेतलेले आहे चौथ्या अध्यायाचे. आज आपण इथे थांबूया आणि याच्या पुढचा सुरस, गंभीर आणि मधुर भाग उद्या आपण कंटिन्यू करू.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.